नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैजयंती नांदगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. देशाच्या सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत गेल्या 10 वर्षात 32 पटीनं वाढ झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सामाजिक संपर्क माध्यमांवरच्या कार्यक्रमांसाठी नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करण्याची राष्ट्रीय महिला आयोगाची सूचना. 10वी तसंच 12वीच्या परीक्षांमध्ये सामूहिक कापवीच्या घटनांवर कडक कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. 12वीच्या परीक्षेला प्रारंभ. आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रारम बोराडे यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार. आता सविस्तर बातम्या. गेल्या 10 वर्षात देशाची सौर ऊर्जा उत्पादन क्षमता 32 पट वाढ झाल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. भारत ऊर्जा सप्ताह 2025 पंतप्रधानांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. भारत फक्त स्वतःच्या विकासालाच नव्हे तर जगाच्या विकासालाही चालना देत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
दुनिया का हर एक्सपर्ट आज कह रहा है कि 21st सेंचुरी भारत की सेंचुरी है. भारत अपनी ही नहीं दुनिया की ग्रोथ को भी ड्राइव कर रहा है और इसमें हमारे एनर्जी सेक्टर की बहुत बड़ी भूमिका है.
ऑक्टोबर 2025 पूर्वीचं इंधनात 20% इथेनॉल मिश्रणाचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर भारत अग्रेसर असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. ते म्हणाले,
आज भारत 19% इथेनॉल ब्लेंडिंग कर रहा है. इससे फॉरेन एक्सचेंज की सेविंग हुई है और सब्सटेंशियल फार्मर रेवेन्यू जनरेट हुआ. हम अक्टूबर 2025 से पहले ही 20% इथेनॉल मैंडेट अचीव करने की राह पर है.
दरम्यान भारत ऊर्जा सप्ताह हा जागतिक स्तरावरील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ऊर्जा कार्यक्रम आहे. या सप्ताहात देशातील यशस्वी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही जागतिक स्तरावर स्वीकारार्ह आदर्श योजना म्हणून सादर केली जाईल. या सप्ताहात कॅनडा, जर्मनी, जपान, अमेरिका आणि इंग्लंड या देशांचीही दालनं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सामाजिक संपर्क माध्यमांवरच्या कार्यक्रमांसाठी नियमावली आखून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सूचना राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला केली आहे. युट्यूबवर रणवीर अलाहाबादिया याने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी रहाटकर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. अलाहाबादिया यांच्या वक्तव्याची आयोगानं गांभीर्याने दखल घेतल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या,
जो भाषा वहां पे यूज की गई है वो बहुत खराब भाषा है. इस भाषा का इस तरीके से ऐसा उपयोग नहीं होना चाहिए. इस विषय में कमीशन बहुत गंभीर है और हमने आईटी मिनिस्टर को लिखा है कि ऐसे जो प्लेटफॉर्म्स है इस प्लेटफॉर्म्स के लिए कुछ नियमावली और अच्छे तरीके से होनी चाहिए और ऐसे नियमावली के माध्यम से ही उनको कंट्रोल करना बहुत जरूरी है.
राज्यातील 10वी तसंच 12वीच्या परीक्षांमध्ये सामूहिक कॉपीच्या घटनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकारी पोलीस अधिकारी यांना दिले आहेत. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करावी तसंच कॉपीस मदत करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना थेट सेवेतून बडतर्फ करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी कडक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या. यामध्ये परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी, विद्यार्थ्यांना कोणतेही साहित्य बाळगण्यास मनाई, भरारी पथकाद्वारे कडक निरीक्षण, संवेदनशील केंद्रांवर ड्रोन तसंच व्हिडिओ कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवणं आदी उपायांचा समावेश आहे. महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियम 2019 दुरुस्ती करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या रचनेनुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामध्ये अध्यक्ष आणि 9 सदस्य असतील. पुणे जिल्ह्यातील विविध उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमध्ये रुपांतरित करणं, वसई विरार महानगरपालिका क्षेत्रासाठी सुमारे 70 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करणं तसंच पालघर जिल्ह्यातील देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाला खर्च मान्यता आदी निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. दरम्यान मुंबईमधील वांद्रे कुर्ला संकुलात भरवण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शनाचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. सध्या राज्यात 18 लाख लखपती दीदी असून मार्चपर्यंत 25 लाख लखपती दीदी करणार आहोत तसंच उमेदच्या माध्यमातून राज्यभरातील बचत गटांना हक्काचं विक्रीचं साधन उपलब्ध व्हावं यासाठी प्रायोगिक तत्वावर 10 जिल्ह्यात 10 मॉल तयार करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. या परीक्षेसाठी 15,05,037 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती मंडळानं दिली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज शहरात देवगिरी महाविद्यालयातल्या परीक्षा केंद्रास भेट देऊन पाहणी केली. नांदेड जिल्ह्यात इंग्रजीच्या परीक्षेला आज 948 विद्यार्थी अनुपस्थित राहिले. एकूण 41,898 पैकी 40,950 विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लातूर इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देत आत्मविश्वासाने या परीक्षा देण्याचा संदेश देण्यात आला. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रारंभ बोराडे यांच्या पार्थिव देहावर आज छत्रपती संभाजीनगर इथं शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. बोराडे यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. अध्यापन क्षेत्रात कार्यरत असलेले बोराडे यांचा पेरणी हा पहिला कथासंग्रह 1962 साली पुण्याच्या कॉन्टिनेंटल प्रकाशनानं प्रसिद्ध केला होता. त्यांची पाचोळा ही कादंबरी विशेष गाजली. याशिवाय तलफ, बुरुज यासारख्या अत्यंत वेगळ्या धाटणीच्या कथाही त्यांनी लिहिल्या. ग्रामीण भागातल्या गरीब सर्वसामान्य माणसाला त्यांनी आपल्या कथांमधून जिवंत केलं. त्यांच्या कथांमधील पात्र ठसठशीतपणे वाचकांच्या समोर येतात. त्यांच्या कादंबऱ्यांवरचे चित्रपटही प्रसिद्ध झाले आहेत. पाचोळा या कादंबरीसाठी तसंच मळणी या कथासंग्रहासाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं होतं. राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार नुकताच बोराडे यांना जाहीर झाला होता. बोराडे यांच्या निधनाबद्दल साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासह समाजाच्या सर्व स्तरातून दुःख व्यक्त होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ छाया महाजन यांनी बोराडे यांना या शब्दात श्रद्धांजली वाहिली.
ग्रामीण साहित्यातलं उत्कृष्ट लेखक म्हणून बोराडे सरांचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. त्यांचं पाचोळा तर फार सुंदर कादंबरी. मी जेव्हा आमदार सौभाग्यवरती पाहिलं त्यांचं, तर त्यावेळेला मला वाटलं की सरांना प्रत्येक क्षेत्रामध्ये रुची आहे आणि त्याचा अभ्यास करून त्या पद्धतीनं त्यांनी ते लिहिलेलं आहे. त्यांनी शिवार पुरस्कार ते द्यायचे, लेखकाला प्रोत्साहन द्यायचं, साहित्य क्षेत्राची खऱ्या अर्थानं हानी झाली असं मी निश्चित म्हणेन. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोराडे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ग्रामीण साहित्य चळवळीचा बिनीचा शिलेदार हरपला असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी बोराडे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. छत्रपती संभाजीनगरच्या डॉ यशस्वी करमाळकर यांची चेन टू बॉलिवूड या गायनाच्या रियालिटी शोमध्ये पहिल्या 5 विजेत्यात निवड झाली. त्यांना हॉलिवूडच्या 16 स्ट्रीट प्रोडक्शनचे पारितोषिक प्राप्त दिग्दर्शक विजयकुमार मीरचंदानी यांनी त्यांच्या आगामी हॉलिवूड चित्रपटासाठी पार्श्वगायन करण्याची संधी दिली आहे. वृक्षारोपण आणि संवर्धन ही सामाजिक जबाबदारी असल्याचं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीनं घेण्यात आलेल्या वृक्ष उत्पादक आणि वृक्ष खरेदीदार मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. बांबू आणि चंदनासह फळबागांचं अर्थशास्त्र समजून घेण्याची गरज जिल्हाधिकारी स्वामी यांनी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या 4 जिल्ह्यातील वृक्ष उत्पादक आणि वृक्ष खरेदीदार या मेळाव्यात सहभागी झाले होते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशाच्या सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत गेल्या 10 वर्षात 32 पटीनं वाढ झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सामाजिक संपर्क माध्यमांवरच्या कार्यक्रमांसाठी नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करण्याची राष्ट्रीय महिला आयोगाची सूचना. 10वी तसंच 12वीच्या परीक्षांमध्ये सामूहिक कॉपीच्या घटनांवर कडक कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. 12वीच्या परीक्षेला प्रारंभ आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रारंभ बोराडे यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.